आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं महत्वाकांक्षी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर. 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक. 1,50,000 जणांना रोजगाराची अपेक्षा. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 91% अधिक मतदान. आणि राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ. आतापर्यंत 55 रुग्णांची नोंद. आता सविस्तर बातम्या. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 जाहीर करण्यात आलं. या महत्वाकांक्षी धोरणाद्वारे राज्यात 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1,50,000 रोजगार संधींची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यभरात कृत्रिम बुद्धिमत्ता संधींचं संतुलन साधण्यासाठी 6 AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार असून त्याखेरीज 5 AI इनोव्हेशन सिटीची स्थापना केली जाणार असल्याचं या विभागाचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं. सामाजिक समता आणि समरसता वर्षानिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हरित महाराष्ट्र आयोगाच्या स्थापनेला बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीकरता महत्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे. राज्यातल्या उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षा बोर्ड संस्थेला भरावं लागणारं शुल्क प्रवेश शुल्क तसंच वैद्यकीय तपासणीसाठीचं शुल्क मिळणार आहे. विधान परिषदेच्या 9 जागांकरता होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी भाजपानं 5 उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर केली. त्यानंतर काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अंबादास दानवे हे शिवसेनेचेच म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. आज सकाळी 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केल्याची माहिती पक्षाचे नेते संजय राऊत यांनी काल दिली. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसही विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतल्या उमेदवारीच्या निमित्तानं महाविकास आघाडीतील मतभेद पुढे आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये प्रसारित झालं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनीही विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र याबाबत शिवसेनेबरोबर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही तसंच शिवसेनेकडूनही आपल्याला कोणतीही माहिती मिळालेली नाही असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे. येत्या 13 मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 जण निवृत्त होत आहेत. त्याआधी 12 मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. बीडमध्ये मस्ताजोग गावात सरपंचपदाची पोटनिवडणूक काल झाली. आधीचे सरपंच संतोष देशमुख यांची 2024 हत्या झाल्यामुळे घेतलेल्या कालच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांनी त्यांचा पराभव केला. त्याआधीच्या निवडणुकीत संतोष देशमुख यांनी स्वरूपानंद देशमुख यांच्यावर अवघ्या 10 मतांनी विजय मिळवला होता. पश्चिम बंगाल विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 142 मतदारसंघांमध्ये काल 91.66% मतदानाची नोंद झाली. काही ठिकाणच्या किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत झालं. येत्या 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. बातमीपत्रात पुन्हा स्वागत. जनगणना 2027 कार्यक्रमासाठी जनतेनं सक्रिय सहभाग घेत पूर्ण सहकार्य करावं असं आवाहन जनगणना कार्यसंचालन आणि नागरिक नोंदणी विभागाच्या संचालक निरुपमा डांगे यांनी केलं आहे. जनगणनेतून मिळणारी माहिती शासनाच्या विविध योजना आणि धोरण निर्मितीसाठी उपयोगी ठरणार असून पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या,
16 मे ते 14 जून दरम्यान जेव्हा प्रगण घरोघरी येतील तेव्हा त्यांना अचूक माहिती द्यावी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना याबद्दल जागरूक करावे. जेव्हा 1 मे ते 15 मे मध्ये सेल्फ एन्युमरेशन पोर्टल हा लागू होणार आहे, त्याच्यामध्ये आपण सहकार्य करावं, स्वतःच स्वजनना त्या पोर्टलवर करावी. ही पोर्टल SE.census.gov.in आहे. त्यात आपण आपली नोंदणी करावी. 33 नोटिफाईड जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पूर्ण भरावेत आणि आपली माहिती अचूकपणे त्याच्यात कम्प्लीट करावी. एक SC ID जनरेट होईल, तो आपण जपून ठेवावा. जेव्हा 16 मे ते 14 जून पर्यंत जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा आपल्याला हा SC ID 11 नंबर डिजिटचा जो SC ID आहे तो त्यांना द्यावा आणि मग आपली गणना ही प्रक्रिया पूर्ण होईल.
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी निष्ठा विक्रेत्यांनी 27 एप्रिल पासून पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. या संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हा संप स्थगित करण्यात आल्याची माहिती माफदा संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे. वाराणसी हडपसर पुणे या अमृत भारत एक्सप्रेसचं काल कोपरगाव स्थानकावर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. या स्वागत समारंभाला खासदार भाऊसाहेब वाकचौरे, पुणे विभागाचे वरिष्ठ DN अधिकारी विलास पैठणकर, लोकप्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या विशेष प्राणीगणना आयोजित करण्यात आली आहे. याअंतर्गत ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाणांवर 2 प्रगणक रात्रभर बसून वन्यप्राण्यांची नोंद करणार असून कोर क्षेत्रात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गणना करतील. या उपक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाली असून प्रतिव्यक्ती 3,500 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी 4 वाजता मचाणावर चढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता खाली उतरायचं आहे. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातला आरोपी शरद कळसकर याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं काल मंजूर केला. या प्रकरणी सत्र न्यायालयानं कळसकरला दोषी ठरवलं आहे. या निकालाविरोधात कळसकरनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही कळसकरवर खटला सुरू आहे. धुळे शहर विधानसभा मतदार यादीचं सखोल पुनरीक्षणाच्या पूर्वतयारीच्या कामात दिरंगाई करणाऱ्या 18 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय 30% कमी काम पूर्ण करून देणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचं 15 दिवसांचं वेतन कापण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात काल रात्री मजुरांना घेऊन जाणारी एक पिकअप व्हॅन उलटल्यानं 12 मजुरांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. तर कर्नाटकमध्ये बंगळुरू इथं वादळी पावसामुळे कुंपणाची भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात विहिरीत पोहोत असलेल्या 2 युवकांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. धर्माबाद तालुक्यातल्या रत्नाळी इथं काल ही दुर्घटना घडली. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या येगावमध्ये काल दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 2.7 एवढी नोंदवली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटरवर होता. गेल्या 1.5 महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात जाणवलेला हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे. राज्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून राज्याच्या आरोग्य विभाग त्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत उष्माघात झालेल्या 55 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 38 रुग्ण 1 मार्च ते 26 एप्रिल या कालावधीत आढळले आहेत. जिल्ह्यानिहाय आकडेवारीनुसार नंदुरबार जिल्ह्यात 14 रुग्ण आढळले असून त्याखालोखाल नाशिकमध्ये 6, गडचिरोली आणि रत्नागिरी इथं प्रत्येकी 4, तर अहिल्यानगरमध्ये 3 रुग्णांची नोंद झाली आहे. रायगड, पुणे, पालघर, जालना, गोंदिया, बुलढाणा, चंद्रपूर आणि धुळे इथं प्रत्येकी 2, तर अमरावती, भंडारा, जळगाव, परभणी, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात कमाल तापमानात वाढ झाली असून काल अकोला इथं सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. आज राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं महत्वाकांक्षी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर. 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक. 1.5 लाख जणांना रोजगाराची अपेक्षा. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 91% अधिक मतदान. आणि राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ. आतापर्यंत 55 रुग्णांची नोंद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.